इस ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर मैं आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे का नाम है अभिनीत। सो आज शो में बातें हो रही है हाइट के बारे में। एक साइंटिस्ट ने ऐसा एक चश्मा शोधून काढला आहे जो कमी उंचीच्या लोकांसाठी ना अतिशय युजफुल राहणार आहे। आता हा जो चष्मा आहे ना तो जर का तुम्ही लावला तर तुमच्या पुढे कितीही हाईटने जास्त असणारी व्यक्ती उभी राहू देत, तुम्हाला समोरचं सगळं चांगलं दिसणार एकदम। त्यामुळे गर्दी असो किंवा नसो मागे उभं राहूनही या चष्म्यामुळे त्यांना समोरचं सगळं क्लिअर दिसणार आहे। कुठलाही कार्यक्रम असो, मूवी हॉलमध्ये तुम्ही असाल, समोर एखादी हाईटेड व्यक्ती येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सगळं एकदम चांगलं आणि क्लिअर दिसणार आहे। मी तुम्हाला म्हटलं ना माझं कसं होतं ना, म्हणजे शाळेमध्ये माझी हाईट जास्त असल्यामुळे मला नेहमी मागच्या बेंचवर बसावं लागायचं, त्याचं मला आजही खूप दुःख वाटतंय। हीच माणसाची हाईट कधी कधी त्याच्यासाठी डोकेदुखी होऊन जाते। आज सांगा बरं मला की तुमची हाईट कधी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरली का? तुमची जी हाईट आहे ती कधी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरली का? मला कॉल करायचं नांदेड, नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 या नंबरला फटाफट मला कॉल करा। तोपर्यंत हे गाणं तुमच्याकडे वैशाली भैसने माडे आणि श्रेया घोषालांचा आवाज आहे, ऐकवतोय थोड्या वेळात। ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बचाते रहो।